Sous 50 ans par écopien que moi nomoscar en Frankie Fernandez Melbourne Australia son tum kan yo guncho cobro cognitlian poita a julaichi punchu historic survate khabar bharat desh bor tosis goyant gelya sumanant burgani केंद्र सरकाराच्या शिक्षा मंत्री हाचो राजीनामा मागलो हाचे कारण म्हणल्यार नीट परिक्षा एग्जामीचो क्वेश्चन पेपर लीक जाला हाच्या उपरांत पुराय भारतांत सुमार 20 भुरग्यांनी आनी एकल्यांक गोंयकार हाणें आपलो जीव घेतलो ह्या पेपर लीक स्कँडल हाच्या उपरांत भारत सरकारा लागीं हे पुराय पेपर लीक हाचो जबाब आनी शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान हाचो राजिनामो एनवायरमेंटलिस्ट सोनम वाचणूक आनी काँग्रेस जनता पार्टी हाणें मागलो आनी हाकाच लागून हजारांनी स्कुलाच्या भुरग्यांनी दिल्लीच्या जंतर मंतर हांगा प्रोटेस्ट केलो हो प्रोटेस्ट स्कुलाच्या भुरग्यांनी गोंयांत बी केलो एकलो गोंयकार तरणाटो लूक फर्नांडीस बी ह्या जंतर मंतर हांगा प्रोटेस्टाक हांगा पावलो
आज हांव डेली येयलो हा प्रोटेस्टा सपोर्ट करपा बट काल म्हजो जी हे पुलिसान येयला भुरग्यांक कितू जाणां मारले 15-16-20 वर्सां भुरगीं कॉलेजी वचपा भुरगीं आनी इंटरनेटाचे काकय की ते गुंडा बीजेपीचे गुंडा आनी कोणे गुंडा हे तेजे गुंडा आसा बट ते कोण न्हू भुरगीं आसली म्हजो जी हे पुलिसान काल तेंक मारले हे पुलीस थंय हे पुलीस थंय ना गव्हर्मेंटाक एक लाड खावपा सकाळ हून 9 वरां सेसून आम प्रोटेस्ट आसले बट आमकां भितर वचोन दिवं ना आडायन दवरले हांव देखून कळ्ळो धुमण धुमण उडयताले आनी फाल्यां सा 4 वरां सेसून तेमी लाठी चार्ज केल्या भुरग्यां मारले सारकी धाकटी भुरगीं बीन कोण आसलो न्हू रोणो येतालो तेका म्हाका देखून हांव एकूण आसलो बसोन ते धाकटें शेवड येयले आनी म्हाका म्हणपाक लागले भैया खाऊ गे काम चिप्स हाडले उदो दिताली आनी ती चित ते कोण फंड कोताय काय म्हणताय ते म्हणजे इतकं लोक फंड कोता हिंग लोक सगळो उदो दिता खावपा दिता फ्री घेन भोंवताय असो येतात मुस्लिमां तो कित आटिता आनी हिंदू मुस्लिमांची कोताय आनी कित कोताय हांव हिंग येयला कित्याक दिल्ली आमचे कॅपिटल कोण तरी चोयतो म्हाका एक दूख जालें की काल हिंगा इतू भुरग्यां मारले बट आमगेले द्रौपदी मुर्मू प्रेसिडेंट ऑफ इंडिया ती थोडी थोडी पयस आहा हिंग चड पयस ना ते देखून कांय एक्शन घेऊ ना ते देखून कांय चितू ना की हिंगा भुरग्यां मारताय न्हू ल्हान ल्हान भुरग्यां मारताय न्हू ते देखून तुमी चितू ना तुमकां लॉज द्रौपदी मुर्मू तूं हगोच हिंगा अवॉर्ड दिवपा ना पद्मभूषण आनी ते सगळे अवॉर्ड दिवपा तूं ना तुवें हेय चोवपा जाय की तुगे हिंगा गांवां डेल्ली गांवां आ आनी 1 लाख न्हू 2 लाख न्हू कम 5 लाख तुमी न्हू घाल्लो हिंगा
ह्या भुरग्यांचो वाद विवाद सुरू आसतना गोंयचो बीजेपीचो वायस प्रेसिडेंट एडवोकेट नरेंद्र सावयकर हाणें आपले सोशल मिडिया हाचेर एक पोस्ट घातलो कॉक्रोचीस आर विथ टर्मायट्स आनी हाकाच लागून गोंयांत आनीक वाद विवाद सुरू जालो
हांव इतल्यान म्हटलां की जल्ले आसत नाल्यार वायटी आसत कळ्ळी ही जर लागली जाल्यार तातूंतल्यान घरांक आमचे आसत वो त्रास जाता सारखे काय ना इतलेंच म्हजें म्हणणें आसा सो आतां त्याचो अर्थ कोण हांवें युथा कडेन म्हटलो आनी कोणा कडेन म्हटलो असो कांयच ना इट इज एज सिंपल एज दॅट सो जल्ले आसतले नाल्यार वायटी आसतली आनी म्हाका कोणी तरी सांगलें की दोगूय जाण ते तेंच्या हेज्या प्रमाण सायन्सा प्रमाण एकाच फॅमिलींतले बीन आसात अशें म्हणून इतलेच तरी गजाल आसा म्हाका आनी म्हाका दिसता की हातूंत हांवें कोणाक दोश दिलो कोणाक कितें म्हटलें असो कांयच संबंद ना
काँग्रेस पक्षाचो अर्चित नायक हाणें बीजेपीचो वायस प्रेसिडेंट हाची टिका केली
गोंयचे युवकांक आनी ह्या देशाचे युवकांक टर्मायट्स म्हणले आतां आमचो प्रश्न हो बाब नरेंद्र सावयकराक की टर्मायट्स म्हणटा ते हे रातचे चडशे घर पुकळटा आनी आमचे युवक ज्याने काल दिल्ली आनी गोंयांत पीसफुली प्रोटेस्ट केला तेंचेर तुमी इतलो हल्लो केला हे दिसाचो केला आनी हो ताणें ताज्या हक्का खातीर केला आमी रातचे या बीजेपी भशेन या टर्मायटा भशेन आमी रातचे कामां करनात हे बीजेपीची सवय रातचे आमदार व्हरपाक रातचे ऑर्डरी काडपाक हे टर्मायटाचे जे एक्च्युअल काम आसा हे बीजेपी करता आनी जेन्ना बाब नरेंद्र सावयकर सगळ्यांक टर्मायट म्हणटा गोंयच्या युवकांक जेन झी टर्मायट म्हणटा इट इज अ बीग इन्सल्ट
दुसरी खबर कारापूर गांवांत येता ते हाऊस ऑफ अभिनंदन लोधा हांचो वन ग्लोबल गोवा मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट हाचे बाबतींत लोकांचो विरोध चालू आसा गेल्ल्या सोमारात कांय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता हांगा पावले, तशेंच कांय सोशल एक्टिविस्ट लोकांक जागृत करपाक. रामाक काणकोणकर हाणें गोंयकारांक उलो मारलो, रोगत वापरपाक वेळ आयलो जाल्यार तयार रावचे म्हूण.
आमी आमचो गांव वाटोवपा खातीर तलवारी न्हू आमी दाणे विकास हे सगळे घेवन आमी भायर सरच्या. मागीर तुमकां कितले करा त्रेस, मागीर तडीपार करपाक जाय ते करा, तुमचे कडेन सगळे आहा न्हू रे, तुमकां जाय ते करा. पूण म्हाका जाल्यार दिसता की आमी ही तयारी दवरची पडटली, गोंयच्या लोकांनी तयारी दवरची पडटली. रक्तां वावतलीच, लक्षांत घ्यात, जंतर मंतरांनी रक्तां व्हांवता. आज मेमोरेंडम दिवन खंयचेच लिबरेशन आनी आमकां आजादी मेळूंक ना, आमकां झगडून मेळ्ळा सगळी गजाली. आनी जरी तर आमकां ह्या बीजेपी सरकारा कडल्यान तर आजाद जावपाक जाय, ह्या सरकारा कडल्यान आनी हांकां धांवडोवपाक जाय, जाल्यार आमकां ह्या प्रोसेसान वयचोच पडटलो. सॅक्रिफायस केल्या शिवाय पिडये पिडयेन अशें म्हणलां की 60 वर्सां नंतर सदांच एक खून दिवचो पडटा म्हणून ह्या भारतान. आनी लक्षांत घ्यात, ह्या फावटी मातशे चेंजीस जातले. ह्या फावटी जीव दिवपाक रेडी ना आमी, ह्या फावटी जीव घेवपाक रेडी आहा आमी.
अनेक महत्वाची खबर. गेल्ल्या सोमारांत आमचो इश्ट संजीव सरदेसाय हाणें आपले पयले पुस्तक त मी जाणा हवा छापून हाडला, आनी ह्या पुस्तक फ्रीडम फायटर बाय लिबी लोबो सरदेसाय हाणें रिलीज केले. त मी जाणा हातून गोंयची सांस्कृतकाय, आदल्याच्यो काणयो हे बाब संजीव सरदेसाय हाणें आपल्या पुस्तकांत बरयल्यात. हाचो हेतू म्हणल्यार युनेस्कोचो प्रयत्न दोर देशांत सांस्कृतकाय हे फुडले पिळगेक राखून दवरपाक. बाब संजीव सरदेसाय आमचे लागी उलयलो.
हो बूक गोंयच्यो पुराण कथा, लोककथा, दंतकथा, काणयो, इन अदर वर्ड्स लेजंड्स, मिथ्स एन्ड स्टोरीज हाजेर आदारीत आसा. दीस पर्टिक्युलर बूक आय हॅव रिटन इन द इंग्लीश स्क्रिप्ट, द रोमन स्क्रिप्ट, सो दॅट द पीपल फ्रॉम ऑल ओवर द वर्ल्ड can understand what Goa and its intangible heritage is. Mythology are stories based on our past, which may or may not have a documentary evidence. Legends have got documentary evidence, and stories are based on some real facts or they can be made up. All these stories that are there, the different genres of stories which I have included in this, are based on the concept of the Instagram: short, understandable, and definitely they are factually correct when it comes to the history that is mentioned over there. Most of our Goan families are spread out all over the world. They are doing good over there, and I pray to God that they bless them with all the goodness and wealth that is there. But at the same time, their children are growing in these different countries, disconnected from my land. And it is this fact that I have put this, compiled this book through Curate Books Private Limited, and they are going to be there on Amazon. They will be available on all the bookshelves also, because these stories need to be told to our children. They are related to all the different areas of Goa, and they are based on heritage facts. Now, when I say oral tradition, history per se, history which is documented and in manuscripts, was once told by somebody orally to someone, which was written down. There are a lot of events that have happened. Our folklore narrates this in a different way, in dance form, in songs, and in many other ways, in our rituals. Those rituals I have tried to bring into these stories and legends. This book is a perennial copy. It can be presented, it can be read by elders, it can be read by youngsters. But the main issue of this is that I want them to understand the ethos of this beautiful land called as Goa.
हो पुस्तक तुमकां Amazon हाचेर मेळतलो. तर ह्यो आसल्यो आमकां सुसेगाद दनपार गोंयच्यो खबरो मेलबर्न ऑस्ट्रेलिया सावन मेळया दुसऱ्या सुमनांत ते मेरेन मोग आसून दी.
बाबा सुटू बुटू घालून तू दिसताय सुपर स्टार. चार वर्सां आदी नाचतलोय आमच्या गडांगाच्या पगलार. तुझ्या स्कूटराचेर दोगी बाबा आमी भोवून दोळ्या गावान. आता कितें अपग्रेड रे तुझे घालपाच्या कारान. बिझी बिझी जालो रे बाबा घरा पाटी येवंक जावना म्हाका. कितें उडास आयलो म्हजो आज रे तुका. बिझी बिझी जालो रे बाबा घरा पाटी येवंक जावना म्हाका. कितें उडास आयलो म्हजो आज रे तुका. Yere yere mujha gaza raat yere. 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 भावा टाइम मेळा ना तुका मेळोंक रे म्हाका. रात भर जागी रावून आदी नाचतोल्या बायला. कॅसेट आयकून आमी मोद्यानेर जागयताल्या सेजारा. आता कितें सायलंट जालाय बायल्याच्या हातान.
बिझी बिझी जालो रे बाबा कामा मोदे फ्री टाइम ना म्हाका. कितें करूं तुज्या खातीर सांग रे आतां. बिझी बिझी जालो रे बाबा कामा मोदे फ्री टाइम ना म्हाका. कितें करूं तुज्या खातीर सांग रे आतां.
Yere yere mujha gaza raat yere. Yere yere mujha gaza raat yere. Yere yere mujha gaza raat yere. Yere yere mujha gaza raat yere.
English kashe monta gonga gosto kanta tauno aiya tosu tuje hore pa.
English kashe monta gonga gosto kanta tauno aiya tosu tuje hore pa.
लग्ना बेसान सांगा सोडचे कोणी ताका. सांगल्यार जातें कोणी दादा सांगल्यार जातें दोलन अमर बिगे हासू करता मुझे मौन पीछे हाय तमशा तमशा गालानी निलशा निलशा दौड़ानी मोग मुझो तो हाँ देखता ताजेर हाय बारी कोरी बोरी गोरी पार बारी कोरी बोरी गोरी पार बारी कोरी बोरी गोरी पार लगला माता शेताचे लग्ना बेसान सांगा सोडचे लागला माका मी शेताचे लग्ना बेसान सांगा सोडचे कोणी दादा सांगल्यार जाते कोणी दादा सांगल्यार जाते केन्ना मेळता मुझा आतानी अत्रे गान राखला घरच्या सांगू चितला करू ताका घ्या मुझा काळजाची राणी बारी कोरी बोरी गोरी पार 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 लागला माझा मी शेताचे लगना बेसान सांगा सोडचे लागला माका मी शेताचे लगना बेसान सांगा सोडचे कोणी दादा सांगल्यार जाते कोणी दादा सांगल्यार जाते
चानो आता हांव तुमचे मुखार शिंपेंतली मोतयां दवरता साधू सुंदर सिंग हाचो जल्म एके सीख फामिलींत जालो उपरांत तो आंग्लिकन पंथाचो क्रिस्तांव जालो आनी मिशनरी जालो एक पावट तो आपल्या सांगात्या बरोबर हिमालयांत प्रवास करतालो हिमांचे दीस आसले खूब हिम स्नो पडतालो आनी दोगी जण चलोवन वेताना तांकां वाटेर एक मनीस थंय हिमांत पडला तो दिसलो आनी दोगांनी वचून पळयले तो मनीस जिवो आसा पूण बेशुद्ध जालो तेन्ना साधू सुंदर सिंगान ताचे हात घेवन आपणाच्या हातान घसटूंक लागलो आनी केले आनी केले कितें केल्यार तो मनीस सारको मतीर येना तेन्ना ताचो सांगाती म्हणटा आमी चल फुडें वचुया कांय फायदो ना कित्याक रात जावचे पयलीं आमी गांवांत वचून पावूंक जाय ना जाल्यार आमी हांगा या हिवांत या थंडाक मरतल्यां पण साधू सुंदर सिंगाक या मनशाक सोडून वचूंक मनच जालें ना कसो सोडून वचूं बाबडो हांगाच तो मरतलो या थंडान म्हण तो थंयच रावलो आनी ताचे हात परत घसटूंक लागलो आनी ताचो सांगाती तो रागान तो फुडें गेलो फाटी पळय आसतना गेलोच साधू सुंदर सिंगान बरोच वेळ ताचे हात पांय घसटून घसटून केले कांय फायदो जालो ना मागीर साधू सुंदर सिंगान ताका उखल आपल्या खांदार घेतलो आनी तो चलूंक लागलो आतां सांज जाल्ली सवकास चलचें पडटा इतले वजनाचो मनीस ताणें खांद्यार घेतला आनी हेम हेम आसा वाटेर चलता 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 अजाप म्हणल्या भशेन तो मनीस ताच्या खांद्यार आसलो तो मतीर आयलो घडये अशें जालें जायत साधू सुंदर सिंगाची ऊब ताका मेळ्ळी जायत आनी हें वजें घेवन वेताना साधू सुंदर सिंगाची ताकदय वाडली जायत कित्याक आतां वजें व्हरपाक खूब ताकद जाय न्ही कितें जावं तो मनीस मतीर आयलो आनी आतां दोगी जाण सवकास चलूंक लागले खूब फुडें वेतच तांणी पळयलें थंय एक कुशीन एक मनीस मरून पडला लागीं वचून पळयला कोण तो साधू सुंदर सिंगाचो सांगाती साधू सुंदर सिंगाचे रागार जावन फुडें गेल्लो तो आतां तो रागार जालो आनी गेलो म्हणून तो मरूंक ना कित्याक एकलोच वेतालो थंडेचे दीस हिम पडताले हाका लागून तो काबार जालो आसतलो म्हणजे जिवितांत आमकां सांगात गरजेचो आसता चड करून आमच्या खेडेगांवांनी पळया जेन्ना घरची न्हिदतात ती सगळी लागीं लागीं न्हिदतात चड करून भुरगीं लागीं 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 शेंद्री म्हणा मांद्री म्हणा ती घालतात आनी ताचे लागीं लागीं न्हिदतात कित्याक तांकां एकामेकाची ऊब मेळटा एकामेका लागीं उलोवंक जाता हांसतात आनी कितें करतात न्हीद येता वरी ती एकामेका हांसतात खेळटात सगळें आसता म्हणजे सांगात मनशाक चड गरजेचो जावं ती भुरगीं जावं व्हडां व्हडांक सुद्दां हेरांचो सांगात जाय आनी आतां आमच्या काळार एकसूरपण मनशाक काबार करता जीं एकेकलींच रावतात न्ही आपल्या घरांत तांकां कोण ना भुरगीं भायर आसतात खंय केन्ना फोनाचेर उलयतात पूण तांच्या वांगडा कोण रावना दुडो आसात भाटां आसात सगळें आसा पूण मनशांचो सांगात ना त्या मनशाचें जिवीत भोव कठीण म्हणटच आमी सांगात वाडोवंक जाय बऱ्या मनशाचो सांगात आमी करूंक जाय कित्याक तितले आमचे जिवितांत एक प्रकारची खुशालकाय येता आनी जियोवपाक एक अर्थ येता ना जाल्यार कोणा खातीर जियो आतां सगळें आसा पूण कितें फायदो म्हजे लागीं उलोवपाक कोण ना म्हाका मेळपाक कोण येना घरांत कोण ना असल्या चिंतनांनी बरीशीं मनशां वेगळीं मरतात आनी खूब जाणांक मागीर डिप्रेशन म्हणटात ती पिडा येता साधू सुंदर सिंग तो त्या मनशाक पावलो तो वाटेर पडलेलो मनीस साधू सुंदर सिंगाचो कोणूच न्हय ताका ताजो धर्म खबर ना जात खबर ना कितेंच खबर ना पूण साधू सुंदर सिंग त्या मनशाक पावलो गरज्या कांताक जेजो म्हणटा कोणाक तुजी गरज आसा तो तुका शेजारी जाता शेजारी म्हणजे आमच्या शेजारा रावता तितलोच अर्थ आमी घेता पूण जेजूचे शिकोवणेंत शेजारी म्हणजे जांकां आमची गरज आसा तो म्हाका शेजारी तो मगेर कोणी जाऊ हांगा धर्म लागाना वटार लागाना कितें से लागाना आणि साधू सुंदर सिंगान जेजूचे शिकवणे प्रमाणे हे केले एक बरी करणी केली एक दयाळ करणी केली ना जाल्यार तो मनीस थंयच हिमांत पडून घडये मरून वेता आसलो ताका ताणें वतीर हाडलो आनी घडये मागीर ताका मुखार खंय गांवांत पावयलो आसतलो म्हणजे जिवितांत आमी सदांच हेरांक आदार करूंक शिकूंक जाय हे आमी साधू सुंदर सिंगा कडल्यान शिकूंक जाय कित्याक कठीण परिस्थितीन तो आपणाचो जीव रिस्केर घालून त्या मनशाची सेवा करता ताची काळजी घेता हे तितलें सोपें न्हय पूण हे आमी करूंक आसा आनी हे आमी करताना आमी आमचे मनशापण दाखयता आमी मनीस खरे पूण मनीसा म्हणून आमचे थंय मनशापण आसता अशें म्हणूंक जायना मनशापण अशें गरजेक कांताक पावता कोणाक आदार करता दुसऱ्यां कडेन उलयता बरें करून उलयता दुसऱ्यांची सेवा करता दुसऱ्यांक बक्षिता हे मनशापणाचे लक्षण म्हणटच आमी सगळीं मनशापण आपणावया आनी आमचे भितर ते वाडोवया आनी बरी मनशां जावया देव बरें करूं आनी मोग आसूं
Lining से आड़नाव चोड़ पामा काजोई ता सब लोगाओ अब इसकी पोला चोले तक मारू दाओ आप इतना तो बाजी पाओ काल राती माका दारर मारून मोजा उटोईले एक बोटल नीरो जाए आता आता फोर्सन माका ताडे तापुरले पोड़ पोड़ ये उन देवक रोजार कोरून रोले ताकुन मुझी बाणा रितिया सत मुणो बायर वरन ताका दाकुरले ओ पेणी एचो दोंदो पाइन मोजा गालून वाडोईलो पेणी बाती पेणी सोर्याची राणी बालो दिवचो आमी मुंटालो टूरिस्ट कितले येतात तो उगडात ते कोतात पेणयेचो देखून तुका ताका सगळ्यांक हांव सांगता कितलो वालोर आसा तो पेणयेचो पेणयेचो धंदो आमचो वर्साचो चलता पय बरो पेणी पेणी म्हणून आमी कोरिया फामाद ओ पेणयेचो सोरो पेणी आडनांव म्हाका घातलोले मोग चोड म्हूण पेणयेचो पेणयेचो मोग तुमकां चोड आसा जाल्यार उगडास कोर मोजो पेणयेचो धंदो आमचो वर्साचो चलता पय बरो पेणी पेणी म्हणून आमी कोरिया फामाद ओ पेणयेचो सोरो पेणयेचो धंदो पेणयेचो धंदो पायन मोजा घालून वाडयलो पेणी बाकी पेणी सोऱ्याची राणी वालो दिवचो आमी म्हणटालो कितले येतात उगडास ते कोतात पेणयेचो तुका ताका सगळ्यांक हांव सांगता कितलो वालो आसा तो पेणयेचो देखून तुका ताका सगळ्यांक हांव सांगता कितलो वालो आसा तो पेणयेचो देखून तुका ताका सगळ्यांक हांव सांगता कितलो वालो आसा तो पेणयेचो कितलो वालो आसा तो पेणयेचो
सांगता मुझी बीपी लिहाय वका धाका मका तुझा कोपांत रावो जाय खई मेला तुमका तुझी अपूर्वाय मोगा कितना सोम जाता है
Don't keep running, running back to me खोटो सुखा मारिन मारिन
नमस्कार आज आम्ही या व्हिडिओत ताका पळे कशकशमण पळवूया ताका पळकरच्या कामकजाय दोन कप मोठी तांदूळ एक होड कप ताक तांदूळ भिजवच्या जाऊ तिथले ताक जाय एक कप फोव एक चमचे मेथी अर्ध कप गोड थोडीशी तेल आणि रुचीपुरती मीठ सगळ्यात पहिली तांदूळ तीन पटी बरेकन धुवून घेऊ का धुवून झाल की हे तांदूळ बुडच तिथले ताक घाल का आणि तीन तास भिजच्या सोडका ताक खूप आमशी उरच्या ना झाल्यास पोळे बी आमशी जातात ताक घाण झाल की तातूतच मेथी बी भिजच्या घाल का सगळे मिक्स करून घेऊ का आणि तांदूळ आणि मेथी ताकात तीन तास भिजच्या सोडका तीन तासानंतर आम्ही ह्याची पीठ वाटून घेऊया तांदूळ वाढची पहिली फवात बी थोडेसे उदक घालून भिजवून घेऊ का फोग आल्यावर पोळी सॉफ्ट जातात मिक्सर आयदनात भिजेल तांदूळ घाल का भिजेल फो घाल का आणि तांदूळ भिजेल ताकानच ह्याची दाट पीठ वाटून घेऊ का हे वाटील पीठ आठ तास फर्मेंट जाऊच्या सड्या आता आठ तास झाला पीठ खूप दाट उरल्यास पोळी काढच्या इझी जायना तर तू उदक घालून पातळ करून घेऊ का नंतर गोड आणि रुचीपुरती मीठ घाल का आणि एक पटी बेरेकन मिक्स करून घेऊ का. मी सुमार अर्ध कप उदक घालून पीठ पातळ करून घेतलं. पोळी कडच्याक तव बरो करून हुंकन घेऊ का. पोळी काढची पहिली तव्यावर थोडीशी लोणी घालून घेतल्यावर पोळी तव्यावर चिकटना. पोळ्या पीठ खूप दाट नाजाल्यार खूप पातळ उरचे ना, मिडियम कन्सिस्टन्सी उरका. पीठ तव्यावर घाल की ते आपोआप स्प्रेड जाऊ का. एक चमचभर तेल घाल का. आणि वैली पीठ सुकत पर्यंत ढाकणी दापून शिजव का. गॅसचा फ्लेम मीडियम दवर का. आता पोळ परतून घेऊया. हा पोळ दोन्ही वाटेन जराशी तांबड जातपर्यंत भाजून घेऊ का. गरम गरम आणि सॉफ्ट टाका पोळी रेडी असत. हे पोळे तूप आणि चटणी पिठ्याबरोबर खाऊच्या खूप बर लागतात. हे पोळे ट्राय करा आणि कश लागेल म्हणून कमेंट करून कळया. आमगेल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कोंकणी रेसिपीज कोंकणी भाषेत ऐकूच्याक आमगेल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.
किती म्हणता दाडा किती म्हटले नाना म्हणता जाणं
जसो फुलाचं फळ फुलता तसरे बाबा आमचं मग चोरता जो कोणी चेड चिडवा बोलता मागी तो मगच्या जाणार करून खाता तारा बुम 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 तारा रारा बुम 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 इतर तो मग तारा बुम 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 मोगान पोटूच पहिले बरे दिसता तोडोस ते तो काजो निगो नासता मागीर बाबा दुस्मन येऊन घुसता मोकोर कितले बाबडे बसता खरेच तो मोग तारा बुम 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 तारा रारा बुम 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 म्हाका सायबा करिना काय बुम 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 तारा रारा बुम 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 खरेच तो मोग तारा बुम 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 तारा रारा बुम 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 किती रे तो मोग तारा बुम 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 भितर सोदता आनी फूल ते जिवीत घात कोत्ता मोग जाय त्या जाणांक बळी कोत्ता थोड्याक बेगीन संवसारांतले वता कितें तो मोग तुका फुलोयता सुखाच्या पायनार दोलोयता चलयता आनी पालोयता राजो पादशाय पासो नालोयता खरेंच तो मोग तारा बुम 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 तारा रारा बुम 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 हांव बी येता जाय पूण बुम बुम बुम
दादल्या मनशाची काम आता एक सांगले हांवें आमच्या मनशाक एक म्हाका इचूर हांगा खोडून दी साईबा म्हाका हांगा लावंक आसा म्हणून बोले हा लावन दिवन दी हांगा दुसऱ्या सेजारच्या घरा कोणी एक सांगल्यार पुरो हे व्हडले इसलो फातर खाण आमकां तिशेन घालून म्हणल्यार रुंब कुट्टून धांवता ते आसात न्हय पुरा ये दादले मनीस आहात पळय ते मनेगे मारी आनी उरी गे उपकारी म्हणटात पळय थोडो मनीस हो हे दादलो हांव सांगता गोता की दोन हप्ते झाले खोडून दी साईबा खोडून दी साईबा म्हणून ऐकून दी घरच्या बायलेच ऐकू आहे ना आणि दुसऱ्यांच्या बायलेचे ऐकू आहे पहिले दमता अन्नडी म्हणतो
कहली होती आहे ना हा पेंट येत ना काल मासली हाडून घालली मो कहली मासली
मासली सोड नाही वस्तूर घाला एक शर्ट आणि ते एक कोण आहे तुका पॅन्ट आणि दिले गी जोंगलाट ताजका थाळी ना मुळी ना ते एक ऑफिसा गेले शर्ट गबेज बेन ताकी तेंत शर्ट काजारा की तेंत शर्ट हा कोणाच्या घरात तो कला की तेंत शर्ट एकच शर्ट असचे नाही तुका मर्याद ना म्हणून ते मका नाही मुझे मर्याद काढू बाय सरला गी हे तुझो अवतार काढू म्हणून ते फॅन्सी ड्रेस आ गया
मुझे वस्तूर घालला तुझे वस्तूर पळे ती तुझी पारकाटी नायटी काढून सगळं गाव बोवून खबर घर नेताय पळे त्या नायटींत तू सेक्सी नी तू टॅक्सी बरी दिसताय कळले मुझे वस्तूर कमेंट मारताय
टॅक्सी तुझी मावशी टॅक्सी काही तो काय हा तुझो निलसो कोट पेस्ता की तोत्तू क्रिसमसा की तोत्तू आणि कोणाचे गुरुवार दाडू की फंक्शन की तोत्तू घालण्यात आई की धाळा पडता नाही क्रिसमस ट्रीच्या लाईटा बरी पुक 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 जाऊच्या बरी
एक तू सूट म्हणा रे तू येताना नाही जायला खाली येताना जायला हा घाला अंबानी सोबत तुझी घर नाही धम्मा निमटान उडास आयो पोर तुका 100 रुपये जाय म्हणले 25 रुपये काले काढले म्हणजे वॉलेट आता हे आष्टे समा करून घेऊ ते सुद्धा ने उडग काय म्हणून कोण बोलत तुझ्या आष्टे म्हणून आष्टे नि कष्टी म्हणून 25 रुपये खाणे गेला म्हणतो काही दिसाना ना तू
ते सोड तू ते सोडू मी हे सांग आता ते तुझ्या मांस खाऊन जेवण गट्टी मांस केल्याप्रंत ते दांता गल्ली खाडी जोडा जमे सारखा लाग सोडणोची कोण खटा म्हणून कोण खटा म्हणून
दांता दारले मांस सोडू तू ते खाणान इयरबड गलन 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 इतलो खंडपो खाण ते इयरबड त्या उशाच्या फोना दोरताय मु ते कोण सांगता
नाऊन चालले उपरांत टणटण तू आलो बेड्या वयर दोरताय कोण बाप्पू येऊन काटा म्हणून अंगा बाहेर अंगणात इतले दांडियो बांधल्या तू कोण आखते बोमट्या खाण घेताय गी मागे
तू आलो म्हणून त्यानं उडास आयलो मात्यार राहून का म्हणून 1 घंटो खाण येऊन ते जडले केस असे मुदो करून ते कोणत्या दोरताय नाही काढून कोण येतात तुझं बाप्पू येते गलीच गंचे
नाणी सोडू नाही साहेबा तू एक दे खक्सा होता ही एक ओड्डे सोड्डे किलो दोरपून येता ही नाही तू फाटी तना फ्लॅश करी जमणार कोतो आगी ना सारे गण्णा बरी गंटा देवा मुझे कांटाळो वो करे ता गोता की तुका हां के तुका गोतो ना फ्लॅश करी जमणार कितो वेळ ता फ्लॅश करू को खाऊचे ले उडे कर
वे 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 तू तू आगंत नाही तू फटांद तू तुझे जिरता पूरा
बारी लढाई करू गेता ही नाही मका एक दुको सांगू खाली विषय पोटची हां कोण धर मुझे पोटा ना पडले आडवळले बरी जातले तुका सांगी ना आज हम तुका सांगून सोडता तोर एक मिसा होता ना एक 5 मिनिट खाले लेट झालो घडी भीतर बसवन पुगन मुड पुगल्या बरी गेला मु मिसाक मिसांत पांझरापान एकमेका शांती दिया मुंटाना तू पहिले शांती खोळा दिताय त्या हेरीच्या शांती पहिले शांती दिलाय मका सोडन आणि मुखार ते हेनरीचे गट्टाल तकाय दि झाले शांती आणि ताशा मुखार एकले बसवले तुझे ते लहान असताना बा रिस्काला होता लाईन मारतालो काही नाही दौडले मोसी बुरी झाला तकाय दि झाले शांती
अळे मुझो राग गोत्त नंदुका मुझ्याकडे लढाई करून येणार का
बारी तुझो राग राग तुका मात्र येऊन सोगी मका येता राग बेता मुझी ताई तुका
चोरी डबल ट्रबल फोन ऑन स्क्रीन ब्राइट लाफ टिल लेट नाइट इन कंपा शी आस्क हिम ग्रिनिंग बेस
ये मार मार का खोपड़ी तोड़ साले का मार क्या भाई शांतीची विषय बोलले मु तू रंचंत नका मग ती मास्ली गाणं सीधा शांती करत बरे घर मास्ली रंगतेले ते बरे घर रंगता काही सांस नका लढाई करत
वै वै वस वस शांतीची पांती पडा लागे आणि त्या पांती बीज आयला वो येऊन हंगा घरा पडून खा येऊन आता एक उदा कोण करून किया ना आणि ते रांगू दिता म्हणून वो बसला हा काळोग जाऊनच्या मुसोर अंगात बसता येताय की ना अंगी पडता तू पाटी कसो गेलाय पडत तसत पाटी येता आम्ही काले पहिले कुठे हा झगडचे म्हणून आमची कितले झगडे झाल्यात अजे हणे बर मका उतना गे आत्ता गेलो मसल्यान शीता पाटी येता वही गिर अंगी पडया तुम्ही
शांतीचे पाकडे घेऊ का आता ಒಳ್ಳೆ ಬಂಗಡೆ ತಂದು ಕಾಲ ಇಸ್ತಾ ಅಷ್ಟೇ ಅಂತ ಅಷ್ಟೇ ಅನಿ ಕಷ್ಟಿ ಬಿಡೋನು 25 ರೂಪಾಯಿ ಕಾಲಕ್ಕೆ ಜಾಯಲ್ಲ ತುಕ 100 ರೂಪಾಯಿ ಕಾಲ ಪೀಶ
ಅಷ್ಟೇ
ಸತ್ತು ಸತ್ತು ಲಿ ಬಿಡೋನು
ಅವಾಗ ಅಮ್ಮನಿ ಸೊಪ್ಪು ತುಂಬ ಇಂತ ಹಿಂಗೆ असले पिशे ऊस होत आणि द्या काय असत
दिसाचे फांत्या फुडे परवडते सांजेच्या वोतांत भोंवचे फुल छाट्या फुलांचे दे जीवन एका दिसाचे फांत्या फुडे परमळते सांजेच्या वोतांत भोंवचे मुझो ओ सोस मोगा एक पावटी तो फूल सो तुका तो बाउन फोड़ फुड़े तुझा खड़चन तो सो गई मोगा मोग मुझो ओ सोस मोगा एक पावटी तो फूल सो तुका तो बाउन फुड़े तुझा खड़ सन तो सो भई मोगा मोग दिमाग तुझो उतर सांगू हम बसू मोगाक लगून तुझा दौड़ उलता मोग मा गो चेड़वा तुझो सावजा मनशा बरी